प्रभात समये नभाशुभरवे प्रभाफाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या क्षणे नाकली म्हणून कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हिनासी अज्ञानता परंतु गुरुची करी नरवी कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपे नियज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवी प्रगट होवुनी त्वरित घालवी आलसा तसा गुरु ही सोडवी सकल दुष्कृती लालसा हरोनी अभिमान ही जडवी त्वत्पदी भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरुशी उपमा दिसे विधि हरी हरांची उनी कुठोनी मग ये इती कवणिया उगी पाहुनी तुझीच उपमा तुला बर विशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधी उतरोनी या गुरु चला मशीदी कडे त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती साकडे अजातरिपु सद्गुरु अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना अहा सुसमयासी या गुरु उठोनी या बैसले विलोकुनि पदाश्रिता तदीय आपदे नासिले असा सुहितकारिया जगति को निहि अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहना परिन जा गुरुची कृपा न तस्वहित त्याकडे करित सेरिका म्यागपा जरी गुरु पदाधरी सुदृढ भक्तीने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरो विनती मी करी हृदय मंदिरी या बसा समस्त जग हे गुरु स्वरूप चेठसो मानसा घडो सतत सत्कृती मती दे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना प्रेमे या अष्टकाशी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मी नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकाशी देवे त्या कृष्ण पायी नमुनी सविनये अर्पितो अष्टकाशी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।